आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल इराणचे राष्ट्रपती डॉ मसूद पेजेश्कियन हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संवाद साधलो. हो उत्सवाचो काळ पश्चीम आशियान शांतता स्थैर्य आनी समृद्धी घेवन येतलो अशी आस्त दोनी फुडाऱ्यांनी उक्तायली. सरकारान राज्या खातीर वेवसायीक LPGच्या 20% अतिरिक्त वाटपाक मंजुरी दिल्या. सरकारान MSME क्षेत्रांतल्या उत्पादक आनी निर्गतदारांक चालना दिवपा खातीर परस्पर पत हमी येवजणेंत म्हत्वाचे बदल केल्यात. तेहरानान जर 48 वरां भितर हॉर्मूज समुद्र दोनी उक्ती केली ना जाल्यार अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांचेर हल्लो करतली अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाक दिल्या. इंडियन ओपन स्कॉशाच्या फायनलीन आज भारताचो वीर छोटा राणी अभय सिंगा आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल इराणचे राष्ट्रपती डॉ मसूद पेजेश्कियन हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संवाद साधलो आनी तांकां ईद आनी नवरोज सणाच्या निमित्तान शुभेच्छा दिल्यो. हो उत्सवाचो काळ पश्चीम आशियान शांतता स्थैर्य आनी समृद्धी घेवन येतलो अशी आस्त दोनी फुडाऱ्यांनी उक्तायली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या वाठारांतल्या मुळाव्या साधन सुविधांचेर जाल्ल्या हल्ल्यांचो निशेध केलो. ह्या हल्ल्यांक लागून प्रादेशीक स्थिरतायेक धोको निर्माण जाता आनी संवसारीक पुरवण साखळीन अडथळे निर्माण करतात अशें तांणी सांगलें. नौवहन स्वातंत्र्याच्या संरक्षणाचें म्हत्व अधोरेखीत करतना जहाज वाहतुकीचे मार्ग उक्ते आनी सुरक्षीत आसा हें सुनिश्चीत करप म्हत्वाचें आशिल्ल्याचें तांणी म्हळें. आधुनिक झूज आतां शिमे भायर वता. राष्ट्रीय सुरक्षेन अर्थीक डिजिटल उर्जा आनी अन्न क्षेत्रांचो आस्पाव करता अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलां. उत्तराखंडांतल्या घोराखालान सैनीक शाळेच्या स्थापणूक दीस आनी हिरक महोत्सवा निमतान आयोजित कार्यावळींत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं उलयताले. आज संघर्शान सायबर अंतरिक्ष आनी म्हायती झुजांचो आस्पाव जाता अशें सांगून सतर्क आनी सज्ज नागरिकांच्या आदारान घटमूट लष्करी सैन्याच्या गरजेचेर तांणी भर दिलो. सरकारान राज्या खातीर वेवसायीक LPGच्या 20% अतिरिक्त वाटपाक मंजुरी दिल्या. हाका लागून एकूण वाटप 50% मेरेन पावतले. जातून PNG विस्तारा खातीर सुगम सुदारणाच्या आधाराचेर दितात ते 10% वाटपाचोय आस्पाव आसा. हे अतिरिक्त वाटप रेस्टॉरंट ढाबे हॉटेल्स औद्योगिक कॅन्टीन दुग्ध वेवसाय अनुदानीत कॅन्टीन आनी राज्य किंवा स्थानिक स्वराज्य संस्था चलयत्या ते हेर क्षेत्रांक प्राधान्याच्या आधाराचेर दितले. हे संबंधी पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाचे सचीव निरज मित्तल आनी सगळ्या राज्यांच्या आनी केंद्रशासित प्रदेशांच्या मुखेल सचिवांक चीट बरयल्या आनी हे वाटप सोमारच्यान लागू जातले अशें नमूद केला. सगळ्या वेवसायीक आनी उद्देगीक LPG गिरायकांनी वट्ट 50% वाटपांतल्यान वेपारी LPG मेळोवपाक पात्र थारचे आदी तेल विपणन कंपनी कडेन नोंदणी करची पडटली अशें तांणी सांगले. निवेदनान पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान म्हळां रिफायनरींतल्यान देशी LPG उत्पादन वाडयलां. हाचे भायर मुखेल शारांनी आनी शारी वाठारांतल्या वेपारी LPG गिरायकांक PNG कडेन वळपाचो सल्लो दिला. साठेबाजी आनी काळ्या बाजारा आड खर कारवाय करपाचे निर्देश सरकारान दिल्यात. 2025-26 वर्साच्या अर्थसंकल्पा प्रमाण सरकारान सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग म्हळ्यार MSME वाठारांतल्या उत्पादक आनी निर्गतदारांक चालना दिवपा खातीर परस्पर पत हमी येवजणेंत म्हत्वाचे बदल केल्यात. परस्पर पत हमी येवजणे खाला पात्र MSME मशिनरी आनी उपकरणां खरेदी करपा खातीर घेतिल्ल्या 100 कोटी रुपया मेरेनच्या मुदत रिणाचेर 60% हमी कव्हरेज दितात. नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेडच्या आदारान ही येवजण हमी दिवन बँके कडल्यान क्रेडिट मेळोवपाक सोपे करता. भारतीय नौदळ फुडल्या म्हयन्याच्या 3 तारखेक आपली नवी स्टेल्थ फ्रिगेट तारागिरी F-41 नौदळाच्या ताफ्यांत आस्पावीत करपाच्या तयारींत आसा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या अध्यक्षतेखाला विशाखापट्टणमांत हो सुवाळो जातलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X-चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी इराणाक धमकी दिल्या की जर तेहरानान 48 वरां भितर हॉर्मूज समुद्र दुनी उक्ती केली ना जाल्यार अमेरिका इराणाच्या वीज प्रकल्पांचेर खर आनी विध्वंसक हल्लो करून तांचो पुरायपणान नाश करतली. ट्रम्प हांणी आज सकाळीं ट्रूथ सोशलाचेर हो अल्टिमेटम जारी करून इराणाक म्हत्वाचे उदका मार्ग उगडपाक सारके 48 वरां दिली. अमेरिका इराणाच्या वेगवेगळ्या वीज प्रकल्पांक लक्ष करतली आनी हाची सुरवात सगळ्यांत मोठ्या प्रकल्पापासून जातली अशें ताणी सांगले. दुसऱ्या पोस्टान ट्रम्प हांणी सांगला इराणाक कबलात करपाची इच्छा आसा पूण तांकां ना कारण तांणी नियोजीत वेळेच्या कांय आठवडे पयलींच आपली उद्दिश्टां साध्य केल्यात. अस्तंत बंगालांतल्या मतदार वळेरेंत नांवां घालप वा काडून उडोवपा संबंधी अपील आयकुपा खातीर वेंचणूक आयोगान 19 अपिलीय न्यायाधिकारांची स्थापणूक केल्या. राज्यांतल्या खाशेल्या सघन पुनरावलोकन एसआयआर प्रक्रिये खाला हे पावल उबारला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाक पाळो दिवन आनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुखेल न्यायाधीशांच्या शिफारशीचेर आदारून हो निर्णय घेतला. केरळचे मुखेल वेंचणूक अधिकारी रतन यू केळकर हांणी स्पष्ट केला की राज्यांत मतदार वळेरेच्या सुदारणा प्रक्रियेंत सहभागी जाल्ल्या बूथ लेव्हल ऑफिसर्सच्या बीएलओंच्या सुविधांनी कपात केल्ल्या विशींचे अहवाल निराधार आसात. वेंचणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाण मतदार वळेरेंतल्या सुदारणांत वांटो घेवपी बीएलओ खातीर 2000 रुपया प्रोत्साहन रक्कम थारायल्या अशें ताणी सांगले. मजगती तिनूय आघाडींमधल्या मुखेल उमेदवारांनी सोमारा आशिल्ल्या अंतीम मुदती आदींच आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यात. केपीसीसीचे अध्यक्ष सनी जोसेफ हांणी काल पेरावूर मतदारसंघातल्यान युडीएफचे उमेदवार म्हण आपलो उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षान काल आपल्या उमेदवारांची तिसरी वळेरी जाहीर केली. तातूंत 11 नांवां आसात. कोवलम थावन टी एन सुरेश, पिरुमाडे सावन व्ही रतीश आनी मावेलीक्रा सावन अजिमोन वेंचणूक लढयतले. तेच बरोबर तिरुअनंतपुरम मतदारसंघान सुधीर करमना हाका एलडीएफचो अपक्ष उमेदवार जाहीर केला. राज्यांतल्या मतदार वळेरेंत नांवां आस्पावीत करपाची निमाणी तारीख सोमार आसा. केरळांतल्या 140 वांगड्यांच्या विधानसभे खातीर 9 एप्रिलाक मतदान जातले जाल्यार मायाच्या 4 वेर मतमेजणी जातली. जलशक्ती मंत्रालय 23 मार्चाक फाल्यां नवी दिल्लीन संवसारीक उदका दीस परिशद घडोवन हाडटले. केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील हे सरकार आनी उद्योग क्षेत्रांतल्या वरिष्ठ प्रतिनिधी सयत ह्या परिशदेच्या उक्तावण सत्राक उपस्थित रावतले. उदका खातीर उद्देग ह्या विशयाचेर जावपी ही परिशद शाश्वत उदक वेवस्थापन संबंधी संवाद नवाचार आनी सहकार्या खातीर राष्ट्रीय मंच म्हणून काम करतली अशें मंत्रालयान सांगलां. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेन 22 मार्च हो संवसारीक उदक दीस घोशीत केला. 1993 सावन हो दीस दर वर्सा मनयतात. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज उपहिमालयन पश्चिम बंगाल सिक्कीमान कांय सुवातांनी गडगड आनी जोगला मारून वादळी वारे मारपाची शक्यताय उक्तायल्या. आयएमडीच्या म्हणण्या प्रमाण नागालँड मणिपूर मिझोराम आनी त्रिपुरा ओडिशा आनी अस्तंत राजस्थानात अशीच परिस्थिती उरतली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयन काल जून महिन्यात आयर्लंड आड जावपा आशिल्ल्या 2 मॅचीच्या T20 आंतरराष्ट्रीय माळे खातीर भारतीय दादल्यांच्या पंगडाचे वेळापत्रक जाहीर केले. भारतीय पंगड पहिली T20 आंतरराष्ट्रीय मॅच 26 जूनाक बेलफास्टांत खेळटलो जाल्यार दुसरी T20 मॅच 28 जूनाक त्याच सुवातेर जातली. अव्वल मानांकीत आनी गतविजेते अनाहत सिंग हाणें काल मुंबयत जाल्ल्या इंडियन ओपन पीएसए स्कॉश टूर कॉपर सर्तीचे उपांत्य फेरयेन भारताच्या तन्वी खन्नाचे 3-8 अशे जैत मेळून फायनलीन पाऊल घाले. आज फायनलीन ते द्वितीय मानांकीत इजिप्शियन खेळगडे हॅना मोहताज आड खेळटले. दादल्यांच्या एकोड्या गटात भारताचो वीर छोटरानीन मलेशियाचो संजय जिवाक 3-1 असो हारून फायनलीन आपली सुवात मेळयली. आज फायनलीच्या मॅचीन वीर छोटराणी आनी अभय सिंग हांच्या मदी खेळ जातलो. आदी काल सांजवेळा मुंबईत झाल्या सेमीफायनलीन अभय सिंगान मलेशियाच्या अमिशेनराज चंद्रनाचे 3-1 असे जैत मिळून दादल्यांच्या एकोडी गटाच्या फायनलीन पाऊल घाले. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल इराणचे राष्ट्रपती डॉ मसूद पेजेश्कियन हांचे कडेन दूरध्वनी वेल्यान संवाद साधलो. हो उत्सवाचो काळ पश्चिम आशियांत शांतता स्थैर्य आनी समृद्धी घेवन येतलो अशी आस्त दोनूय फुडाऱ्यांनी उक्तायली. सरकारान राज्या खातीर वेवसायीक एलपीजीच्या 20% अतिरिक्त वाटपाक मंजुरी दिल्या. इंडियन ओपन स्कॉशाच्या फायनलीन आज भारताचो वीर छोटराणी अभय सिंगाड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.